आपल्याच नातेवाईकांमध्ये, शेजारी पाजाऱ्यांमध्येच गवसतो आपल्याला एखादा मित्र. त्याच्यासोबतच दिवसाची सुरुवात होते, त्याच्यासोबतच दिवसाचा शेवट. नाळ जुळल्यासारखं त्याच्याशी मन जुळतं. वाटतं आता हे नातं आयुष्यभराचं. पण दैव थोडीच आपल्या मनाप्रमाणे चालतं. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. आयुष्याला वेगळ्याच वळणांवर नेणाऱ्या घटनांचा, या वळणांवर भेटलेल्या, आयुष्यात रंग भरणाऱ्या माझ्या माणसांचा हा गोतावळा. त्या त्यावेळी जो जसा भेटला त्याचं तसं चित्र. गोतावळा. लेखन शरद देशपांडे. वाचन ओम भुतकर. निर्मिती सेतू पॉडकास्ट. भाग सहावा. मधु. लहानपणी प्रत्येक सणाचं मोल वाटायचं. गुढीपाडव्याचं सर्वात अधिक. आजी आम्हाला लवकर उठवायची, तेलानं खसखसून अंग चोळून न्हाऊ घालायची. तेल तर इतकं लावायची की कितीही गरम पाण्यानं आंघोळ केली तरी आमचे गोटे तुकतुकीत दिसायचे. अंगही पुतळ्यासारखं चकचकीत दिसायचं. नवे कपडे, शर्ट एकाच रंगाचे, चड्ड्या एकाच रंगाच्या, जरीच्या टोप्या दोन, एक मला एक मधुला. घरात ज्या वस्तू यायच्या त्या दोन दोन असायच्या. जत्रेतून आजोबा आमच्यासाठी बासरी आणायचे, तीही सारख्याच लांबीची, सारख्याच आकाराची. कधीही ती आम्हा दोघांना वाजवता आली नाही हा भाग वेगळा. जत्रेतून आजोबांनी दरवर्षी बासरीशिवाय काही आणलेलं फारसं आठवतही नाही. अशा वस्तू घरात आल्या की वाटणी व्हायची, हा शर्ट तुला, हा मला, म्हणत मी मधु समझोत्याने आदलाबदली करायचे. अशा बाबतीत आमची जूट कधीही भंगली नाही. आजोबा दारात गुढी उभारायचे. गुढीवर एक वर्षी माझा चांदीचा चंबू, पुढच्या वर्षी मधुचा चांदीचा चंबू असा अलिखित करार असे. गुढीवर साखरेच्या दोन माळा असायच्या. आरती करताना मी झांजा घ्यायचा, मधुकडे चांदीची लहानशी घंटा असायची. घरात आम्ही चार माणसं, आजोबा, आजी, मी आणि मधु. मधु आणि मी दिसायला एकसारखेच. आम्ही चुलत भाऊ आहोत हे सांगूनही खरं वाटायचं नाही. आम्ही अभ्यास एकत्र बसून करायचे. तिन्ही सांजेला परवचा म्हणताना एकाच ओळीत बसायचे. जेवताना शेजारी शेजारी. शाळेतही दोघे एकाच वेळी जाऊ लागलो. हातात हात घालून रस्त्याच्या कडेनं जरीच्या टोप्या सावरीत आम्ही दोघं जायचे. श्रावणात आजीच्या रसाळ जिभेतून कहाण्या ऐकताना एका बाजूला मी बसायचा तर एका बाजूला मधु. झोपताना एकमेकांच्या अंगावर हात टाकून एकाच दुलईत मुडपून जायचे. आमची ही जिव्हाळ्याची सोबत अण्णांना काकांना ठाऊक होती. अण्णा यायचे तेव्हा दोन अंकलिप्या, दोन पाट्या, दोन कित्ते आणायचे. काका सुट्टीवर यायचे तेही गोळ्यांचे दोन डबे घेऊन. गुढीपाडव्याचं आम्हा दोघांना जास्त आकर्षण वाटायचं, कारण त्या दिवशी आजी हमखास गुळाच्या पोळ्या करायची. माझ्यापेक्षा मधुला गुळाच्या पोळ्या जास्त आवडायच्या. पाडव्यानंतर दोन तीन दिवस त्या शिळ्या पोळ्या खाता याव्यात म्हणून आजीला मधु जास्ती पोळ्या करायला सांगायचा. आजीकडे संकेश्वराला राहायला आल्यापासून मी नि मधु एकमेकांना सोडून कधीही राहिलो नाही, राहावलंही नसतं, इतका एकमेकांवर आमचा जीव होता. त्यावेळी मी फार तर 5-6 वर्षांहून मोठा नसेल. आज मला मधुचा चेहरा नीटसा आठवत नाही. एवढंच आठवतं, तो माझ्याहून कितीतरी गोरा होता. ओठ लालसर होते. डोळे जांभळासारखे गरगरीत काळेभोर होते. सरळसं नाक. बस एवढंच. हां, आणखीन एक. तो नेहमी माझ्या कुरळ्या केसातून बोटं फिरवायचा, केसांशी खेळ करायचा. आजी रागवायची. तिन्ही सांज झाली की आमची दृष्ट काढायची. का कुणास ठाऊ. मी अतिशय रडलो, मधूही अतिशय रडला. तो आपल्या आईबरोबर आजोळी गेला तेव्हा. टांगा नजरेआड होई तो आम्ही रडत होतो. छोटीशी ताटातूट आम्हा दोघांनाही सहन झाली नाही. क्षणभरही आम्ही एकमेकाला सोडून राहिलो नाही. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत उमऱ्या शेजारच्या दगडावर बसून होतो. शेजारची कट्ट्यावरची जागा रिकामी होती. नंतर आजीच्या कुशीत डोकं खुपसून मी उकसाबोक्षी रडलो होतो. जाऊ द्या आणि आणा त्या पोराला, आजीनं आजोबांना सांगितलेलं आठवतंय. शहाणीचेस, एखादा दिवस वाईट वाटेल, त्याही पोराला जरा आईची सवय होऊ दे, नाहीतर उद्या जड जाईल या पोरांना वागवताना. आजोबा जरा निष्ठुरपणाने बोलले असंच वाटलं. एकट्यानं जेवायचं, शाळेला एकट्यानं जायचं, एकट्यानं खेळायचं, हे कसंच वाटू लागलं. असेच 4-5 दिवस गेले आणि एके दिवशी तात्यांचं पत्र आलं. आजोबांना दरदरून घाम फुटला. अहो, डोक्यावर टोपी घालून तरी वाचा ते पत्र. आजीच्या बोलण्याचं भानही आजोबांना राहिलं नाही. चल, एक सांब्याला जायचंय, मधुला बरं नाही, हे पत्र तार समजून निघा असं लिहिलंय. वयानं थकलेले आजोबा एकदम पिचून गेले. आजी धीट, डोळ्यांच्या कडा पदरानं पुसल्या आणि तयार झाली. मी घाबरून गेलो. काय झालं तेच समजत नव्हतं. मला बापू डॉक्टरांच्याकडे ठेवलं आणि ते दोघं गेले. त्या दिवशी आठवतं, वहिनींनी बापू डॉक्टरांनी आग्रह करूनही मी जेवलो नाही. मला आईकडे जायचंय, मामांच्याकडे जायचंय, या दोन वाक्यांशिवाय बोललो नाही. रडत होतो. रात्री आजी आजोबा आले, मधुला बरोबर घेऊन आले. काकूही आली. आजोबा बापूंना बोलवायला आले तसा मी त्यांच्याबरोबर घरी आलो होतो. मधुला काय झालं हे माझ्या देखत कोणीही बोललं नाही. दरवाजात खेळताना, आमच्या घरातून बाहेर पडताना कोणीतरी कुजबुजलं. मधुनं अजाणतेपणानं वॉशिंग सोडा खाल्ला. वॉशिंग सोडा म्हणजे काय, तो कसा खाल्ला हे मला त्यावेळी काहीही समजलं नाही. मधुने काहीही खाल्लं पिल्लं तरी ते उलटून पडत होतं. घशातून पाण्याचा थेंब, अन्नाचा कणही उतरत नव्हता. बापू घरच्यासारखेच होते. अनेक वर्षांचा घरोबा. केव्हाही घरी येत होते, औषध देत होते, पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. आजी घरगुती उपाय करून थकली होती. आजोबा वैद्यांचे उंबरठे झिजवत होते. मधुला खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं. प्रत्येक खाण्याच्या वस्तूवर वासना जात होती. बशीत घालून थोडासा तरी सांजा दे गा आई, डोळ्यात भूक आणून म्हणायचा. आजी डोळे पुसत त्याच्यासमोर बशी न्यायची. आधाशीपणानं सगळ्या सांजाचा एक घास करायचा आणि तोंडात घालायचा. क्षणात तो घास उलटून पडायचा. उशीचं एक टोक दातात धरून चावायचा. स्वतःवर चिडायचा. भूक लागली गा आई, म्हणून मोठ्यांदा रडायला लागायचा. त्याच्याबरोबर काकू आजी रडायला लागायची. परमेश्वरा, काय माझ्या पोराचे हाल चालवलेस, म्हणत आजी रडायची. आजोबा उपरण्याने डोळे पुसत दरवाजात यायचे. दररोज क्षणाक्षणाला असं चाललं होतं. शेजारी पाजारी पाहायला यायचे, कोणी मोसंबी आणायचे, ती आजोबा दरवाजातूनच परत पाठवून द्यायचे. मधूची असहाय्य अवस्था पाहून येणारा प्रत्येक पुरुष हळहळत जायचा. स्त्री रडत जायची. काय त्या पोराचा जीव सहन तरी किती करणार हो, अशी आपल्या आपल्यात बोलत जायची. प्रत्येक तासाला कोणी ना कोणी यायचं. हे असं छापल्यासारखं घडत होतं. आजीच्या तब्येतीवर रडून रडून परिणाम झाला होता. तेव्हा बापूंनी कोणाला भेटू देऊ नका म्हणून सांगितलं. डॉक्टर झाले, वैद्य झाले, घरगुती उपचार झाले, पण मधूच्या तब्येतीत काही फरक पडला नाही. पोटात पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही. अशा अवस्थेत एक एक दिवस रेटला जात होता. मधूची प्रकृती क्षीण होत होती. आवाज क्षीण झाला होता. जरासं बोलणं देखील त्याला त्रासाचं वाटत होतं. कधी कधी उठून बसायचा, पुन्हा डोळे मिटून पडायचा. निश्चित आपण अन्न खाऊ शकत नाही हे त्याला समजलं होतं. पाणी सुद्धा पिऊ शकत नाही हे त्याला कळलं होतं. त्यानं अन्न पाण्याची आशा सोडली. अन्नावर त्याची वासना जाईना. आतल्या आत तो गुदमरत होता. जीवापाड सहन करत होता. त्रास होतोय असं वाटलं तर अंथरुणावर पालथा पडून उशी दाताने करकरून चावत होता. आपल्यावरचा राग आपणच व्यक्त करीत होता. आता रडताना आवाज करण्याइतकी ही ताकद त्याच्यात नव्हती. तो रडतोय हे फक्त पाहणाऱ्यालाच कळायचं. डोळे घळा घळा गळू लागायचे. आजी आता त्याच्या देखत त्याला बरा होशील लवकर हां असं धीर द्यायची. हसायची. खोटं. आणि आज देवासमोर बसून रडायची. मी त्यावेळी मधुशी कसा वागत होतो हे आज मला समजत नाही. जगाचा संबंध नसलेल्या तिराहितासारखा कोपऱ्यात बसून काहीतरी आठवत बसत असेन. असा जवळजवळ महिना गेला. सारे उपाय थकले. उठून बसण्या इतकंही त्राण मधूच्या अंगात नव्हते. प्रकृती क्षीण क्षीण होत होती. चंदनाच्या बाहुलीसारखी झिजत होती. गुढीपाडवा आला. पण नेहमीच्या पाडव्यासारखा हा उत्साहाचा पाडवा नव्हता. आनंदाच्या जागेत नैराश्य साचलं होतं. तरीही आजोबांनी शिरस्ता मोडला नाही. नवीन कपडे आणले. मधूचं अंग गरम पाण्यानं धुवून पुसलं. त्याच्या अंगात नवीन शर्ट चड्डी घातली. आजोबांनी गुढी उभी केली. यावर्षी चांदीचा चंबू माझा होता. मधूला बरं वाटावं म्हणून म्हणालो, यावर्षीही तुझाच चांदीचा चंबू असू दे. पुढची दोन्ही वर्ष माझी. तो हसला. आणि माझं इथं चुकलं. गुढीची आरती करताना मधूने भिंतीला टेकून बसून झांजा वाजवल्या. आज फक्त नैवेद्यापुरतीच गुळाची पोळी केली. मधूला बरं वाटलं की मग सगळ्यांसाठी खूप पोळ्या करीन. आजी मधू देखत मला म्हणाली आणि आत नेऊन हळूच मला गुळाची पोळी खाऊ घातली. मधूने रात्री नवे कपडे काढू दिले नाहीत. मी हेच घालून झोपणार असा हट्ट धरला. सर्वांचा नाईलाज झाला. मधू तसाच झोपला. पहाटे जागा झाला तो उचक्या देत. काका आजी आजोबा सारे घाबरून गेले. डॉक्टरांना बोलावलं. पापण्यांची विचित्र फडफड होत होती. उचकी थांबत नव्हती. हातपाय जोर जोराने झाडत होता. आजीनं मधूचं डोकं मांडीवर घेतलं. त्याच्या तोंडात पाणी घातलं. ते उलटून पडलं. माझ्या मनात एकच विचार आला, परमेश्वर वाईट आहे. आमच्या मधूला त्यानं 2 महिने तडफडत ठेवलं अन्न पाण्याविना. आजीनं मला जवळ बोलावलं. ती भयभीत झाली होती. घामाघूम झाली होती. डॉक्टर आले. त्यांनी तपासलं, इंजेक्शन दिलं आणि मधूनं आजीच्या मांडीवर जोरात डोकं दाबलं. सुदर्शनाच्या वेगानं ती काळीभोर टपोरी बुबुळं गर्रकन फिरली. एकच क्षण सारी रडारड सुरू झाली. घरात गर्दी जमली. मधूचं प्रत्येक वाक्य प्रत्येक हालचाल आठवून काकू रडत होती. आजी रडत होती. निर्दयपणानं कोण्या दोघांनी मधूला उचललं. कपडे काढा त्याचे, कोपऱ्यातून कोणीतरी बोललं. त्याच्या अंगावरचे कपडे काकांनी काढले. खिशात हात घातला आणि काका जोरात आलेला हुंदका आवरू शकले नाही. आजीनं तर ती गुळाची पोळी पाहून किंकाळीच फोडली. माझ्या बाळा, उपाशी मरावं लागलं तुला. मी खोटं बोलले की रे तुझ्याशी. त्या किंकाळीनं भिंती रडू लागल्या. छप्पर रडू लागलं. वासे सुद्धा रडू लागले. ज्यांना ज्यांना मन आहेत ती सारी रडत होती. फक्त परमेश्वर सोडून. ¶¶ मराठी जाहिरात विश्वामध्ये अतिशय सुंदर जाहिरातींचं लेखन आणि निर्मितीचं श्रेय ज्यांना जातं, त्या शरद देशपांडे यांच्या लेखणीतून जिवंत झालेला हा गोतावळा. रोज नव्यानं भेटणारा, रोज नवाच वाटणारा. पुढच्या भागामध्ये भेटूयात अशाच नव्या माणसांना, नव्या गोष्टींना. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर रेटिंग नक्की द्या. गोतावळा अर्थात गोष्टी आपल्या आसपासच्या माणसांच्या. लेखक शरद देशपांडे. अभिवाचन ओम भुतकर. निर्मिती सेतू पॉडकास्ट. पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी. कार्यकारी निर्माता तेजस गोखले. ध्वनी आरेखन ईशान देवस्थळी. ध्वनिमुद्रण सुमित पाटील, डॉन स्टुडिओ.